हो हो टिपुनित सारे वणिक गाव हे सुंदर हो टिपुनित सारे वणिक गाव हे सुंदर घरी भक्तावर ती सप्त चुंगी मायेची पाखर आहो घरी भक्तावर ती सप्त चुंगी मायेची पाखर हो चैत्र पुनवेला येईल जत्रेला भारीच उधान सासन काट्या येती वाघात्या डोंगरी जोमान आहो चैत्र पुनवेला येईल जत्रेला भारीच उधान सासन काट्या येती वाघात्या डोंगरी जोमान वणीची आईती देतच नाही कोणाला अंतर वणीची आई ती देतच नाही कोणाला अंतर घरी भक्तावर ती सप्त चुंगी मायेची पाखर आहो घरी भक्तावर ती सप्त चुंगी मायेची पाखर